चीनी मंडी .com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, गुरुवार 25 जुलै 2019। डोमेस्टिक मार्केट। आज देशातील मार्केटमध्ये साखरेची मागणी मिश्रित दिसली। महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3,110 ते 3,150 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,050 ते 3,090 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,190 ते 3,320 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3,220 ते 3,345 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,110 ते 3,150 रुपये होता, तर तमिळनाडूमधील साखरेची विक्री GST सोडून 3,220 ते 3,225 रुपयेमध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट। येथील बाजार आज स्थिर राहिला। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $321.90, तर US साखरेचा व्यापार 12.08 सेंट्स मध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $336 ते $338 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $352 ते $355 राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 21,000 ते 21,300 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 22,000 ते 22,200 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमॉडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 69 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 3.7 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,929 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $56.73 होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 17 अंकांनी घसरून 37,831 अंकांवर, तर NSE निफ्टी 19 अंकांनी घसरून 11,252 अंकांवर बंद झाले।